काही लोक ना खूप साफ मनाचे असतात, त्यांच्या मनात जे असतं ते पटकन बोलून देतात. सुपर इट्स 93.5 FM पर 1:34 और रेड का बैचलर शो पर मैं हूँ अकी. और कुछ ऐसा ही हुआ आज सुबह 10:30 इंस्टाग्राम पे डीएम आया, हाय अकी, मी तुमचा डेली शो ऐकतो, मस्त एंटरटेन व्हायचं, बट राव माझा ऍक्सिडेंट झाला म्हणून घरी बसावं लागत आहे, घरी प्रॉपर फ्रिक्वेन्सी येत नाही म्हणून आता ऐकायला मिळत नाही, खूप जास्त बोर जातो आहे दिवस, मिस यू अभिषेक नानवटकर. मी विचार केला की तो एवढं मिस करतो आहे तर जरा त्याच्याशी बोलून घ्यावं, इनडिरेक्टली तो आपला आवाज पण ऐकून घेईल. मिस्टर वाईल्ड लाईफ फोटोग्राफर अभिषेक नानवटकर.
हा अक्की सर, बोला बोला.
अरे बापरे अक्की सर, बोला, ओळखलं पण.
त्याच्यामुळे लक्षात आलं, मी तुम्हाला सगळ्यांनी मेसेज केला ना.
अरे काय तू हा मेसेज केला?
मी कंपनीत काम करतो ना, तर तिथे माझ्या हातवर क्रेट पडला, तर हात फ्रॅक्चर झालाय, त्यामुळे मला आता घरच्या बाहेर निघायचंच नाहीये. घरी तुमची फ्रिक्वेन्सी पण प्रॉपर येत नाही, त्यामुळे शो पण ऐकता येत नाही, जास्तच बोर होतोय.
कुठे राहतो तू?
पिंपरी चिंचवडमध्ये.
तिकडे फ्रिक्वेन्सी नीट येत नाही का?
नाही, मी असं मी ट्रॅव्हलिंग मध्ये वगैरे असलो किंवा कंपनीकडे असलो की मग मी डेली ऐकतो शो तुमचं.
बरं, तू ठीक आहेस ना आता?
हो ठीक आहे ठीक आहे. 5 दिवस झाले आता, आज परत बोलवलंय, आज संध्याकाळी जाणार, आज पक्क करून देणार 15 दिवसासाठी.
अरे बापरे, आणि मग चालू फिरू कधी शकणार तू?
चालू शकतो मी, पण राहतं घरच्यांचं बाहेर नको जाऊ, बस घरात असं कर तसं कर, मग कुठं जायला भेटत नाही, नुसतं घरात बसावं लागतं दिवस.
चल, काही पण लागलं तर नक्की सांगायचं, बरं का?
हो सर, हो सर.
टन हो गया तुम्हारा है? कोई बात नहीं, बाहर शो के लिए जा नहीं सकते हो, घर पे टीवी पे लगा लो 93.5 FM पर, हकी आपके साथ और रेड का बैचलर शो बजाते रहो.